चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजिट डेली शुगर मार्केट अपडेट मंगळवार 10 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट होळीच्या निमित्ताने बाजार बंद राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3190 रुपये ते 3215 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M30चा व्यापार 3230 रुपये होता। तमिळनाडू S30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3300 रुपये राहिला आणि M30चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही। एक्सपॅक्ट्रीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,000 रुपये ते 23,200 रुपये आहे। एक्सपॅक्ट्रीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23,200 रुपये ते 23,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $350 ते $352 पर्यंत आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $358 ते $360 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $357.40 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $12.62 होते। करन्सी आणि कमोडिटी, होळीच्या निमित्ताने फॉरेक्स आणि कमोडिटी व्यापार बंद राहिला। इक्विटी, होळीच्या निमित्ताने शेअर बाजार बंद होता।